हॅलो,
बोला ना.
आदमोलार साहेब आहे का?
हा बोलो.
ते रोहनकर साहेबांना जे टिप्पर आता पकडला होता, जे टोकन पद्धतीनं चालू आहे,
कुठे?
या जवळ्याला, ते तुमचं नाव सांगत आहे, तुम्ही सोडायला सांगितली म्हणते साहेबांना, ते परमिट, ते रॉयल्टी आहे म्हणून. तर ते रॉयल्टी आहे का साहेब, ते टोकन?
ते फसून बसलेलं आहे ना.
हा,
फसून बसलेलं आहे तेच म्हणत आहे का?
हो, फसून असलेला आहे ते.
हा, तर ते घरकुल लाभार्थ्यांना द्या म्हणून सांगितलेलं.
तर त्यांना तर खाली करून त्या याच्यावर टाकलेली आहे,
कुठे?
त्यानं ट्रॅक्टरनं खाली केलेली आहे, ते पूर्ण रेतीन तिथं त्या प्लांटवर टाकलेली आहे.
बरं, मी बोलतो त्याला, त्यांना. ठीक आहे.